तिमथ्याला पहिले पत्र अध्याय 6। जे दास म्हणून जुवाखाली आहेत त्या सर्वांनी आपापले धनी सर्व प्रकारच्या सन्मानास योग्य आहेत असे मानावे, यासाठी की देवाच्या नामाची व शिक्षणाची निंदा होऊ नये। आणि ज्यास विश्वास ठेवणारे धनी आहेत त्यांनी हे बंधू आहेत म्हणून त्यांचा अवमान करू नये, तर अधिक सेवा करावी, कारण ज्या सेवेचा लाभ होतो ते विश्वास ठेवणारे व प्रिय आहेत। या गोष्टी शिकीव आणि याविषयी बोध कर व शिक्षणाची निंदा होऊ नये। जर कोणी अन्य तऱ्हेचे शिक्षण देतो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची जी सुवचने ती व सुभक्त्यानुसार जे शिक्षण ते मान्य करीत नाही, तर तो मदांध आहे, त्यास काही कळत नाही, तो वादविवाद व शब्दयुद्ध यामुळे वेडा बनला आहे। यापासून हेवा, कलह, अपशब्द, दुसऱ्यांविषयी कुकल्पनाही उत्पन्न होतात। मन बिघडलेल्या, सत्यास मुकलेल्या, सुभक्ती ही कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या मनुष्यांची एकसारखी भांडणे होतात। संतोष सहित असलेली सुभक्ती तर मोठाच लाभ आहे। आपण जगात काही आणले नाही, आपल्याच्याने त्यातून काही निवत नाही। आपल्याला अन्न वस्त्र असल्यास तेवढ्याने तृप्त असावे, परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशात आणि मनुष्यास नाशात व विध्वंसात बुडवणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात। कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे, त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहेकले आहे आणि त्यांनी स्वतःस फार खेदांनी भोसकून घेतले आहे। हे देवभक्ता, तू यापासून पळ आणि नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता याच्या पाठीस लाग। विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर, युगानुयुगाचे जीवन मिळव, त्यासाठीच तुला पाचारण झाले आहे आणि तू पुष्कळ साक्षांसमोर तो सुस्वीकार करून मान्य केला। सर्वास जीवन देणारा जो देव त्यासमोर आणि ज्या ख्रिस्त येशूने पंतय पिलाता समक्ष तो सुस्वीकार केला त्यासमोर मी तुला निक्षून सांगतो, आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत तू त्याची आज्ञा निष्कलंक व आदुष्य राख। जो धन्य व एकच अधिपती, राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणा मनुष्याने पाहिले नाही आणि कोणाच्याने पाहवत नाही, तो ते त्याचे प्रकट होणे यथाकाळी दिसण्यात आणेल। त्याला सन्मान व युगानुयुगाचे सामर्थ्य असो, आमेन। प्रस्तुत युगातल्या धनवानास सांग की तू अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर तो सदाजीवी देव आपल्यास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो, त्याचवर आशा ठेवावी। चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, दानशील परोपकारी असावे, जे खरे जीवन ते मिळवण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असे साठवण आपणासाठी करावे। हे तिमथ्या, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ। अधर्माच्या रिकाम्या वटवटी आणि जिला विद्या हे नाव चुकीने दिले आहे तिची विरोधी मते वर्ज कर। ती स्वीकारून कित्येक विश्वासापासून चुकून गेले, तुझ बरोबर कृपा असू।